विविध भारती पुणे, मेघना देशपांडे सादर करत आहे पुणे वृत्तांत. पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत आज जाहीर झाली. राज्य निवडणूक आयोगाच्या उपस्थितीत ही सोडत गणेश कला क्रीडा रंगमंच इथं पार पडली. यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय आणि महिलांसाठी राखीव जागांचं आरक्षण निश्चित करण्यात आलं. पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी नगरसेवकांची संख्या 165 असून 41 प्रभाग आहेत. यापैकी 50% जागा महिलांसाठी राखीव आहेत, त्यामुळे 83 नगरसेविका आणि 82 नगरसेवक असणार आहेत. अनुसूचित जातींसाठी 22 तर अनुसूचित जमातींसाठी 2 जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठीची आरक्षण सोडत प्रक्रियाही आज 4 टप्प्यात पार पडली. यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय आणि अखेर सर्वसाधारण महिलांसाठी राखीव जागा निश्चित करण्यात आल्या. शहरात एकंदर 32 प्रभाग असून यामध्ये 128 जागा आहेत. अनुसूचित जातीसाठी 20 जागा असून यापैकी 10 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत, तर अनुसूचित जमातीसाठी 3 जागा असून यापैकी 2 जागा महिलांसाठी असतील. तसंच मागासवर्गीय प्रवर्गासाठी 32 जागा असून यापैकी निम्म्या जागा महिलांसाठी राखीव आहेत, तर सर्वसाधारण गटासाठी 71 जागा असून यापैकी 31 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळवणूक प्रतिबंध, मनाई आणि निवारण अधिनियमाअंतर्गत जिल्ह्यातल्या सर्व शासकीय तसंच खासगी कार्यालयांमध्ये अंतर्गत विशाखा समिती स्थापन करणं बंधनकारक आहे. ज्या ठिकाणी 10 अधिक कर्मचारी कार्यरत आहेत अशा सर्व कार्यालयांना हे बंधन आहे. सर्व खासगी आस्थापनांनी त्यांच्या अंतर्गत समित्यांची ऑनलाईन नोंदणी करणंही आवश्यक आहे. राज्यात आतापर्यंत सुमारे 8 लाख हेक्टरवर रबी पिकांची लागवड झाली असून ज्वारीची पेरणी सरासरी क्षेत्राच्या 26% तर गव्हाची पेरणी 3% झाली आहे. सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता चांगली असल्यानं गहू, हरभरा आणि मक्याचं क्षेत्र वाढलं आहे. या हंगामासाठी 65 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी होण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती कृषी संचालक रफिक नायकवडी यांनी दिली आहे. शेतकऱ्यांना 14 लाख टन बियाणं उपलब्ध करून देण्यात आलं आहे. श्री क्षेत्र आळंदी इथं होणाऱ्या कार्तिकी यात्रेनिमित्त आणि संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या 750 संजीवन समाधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी वाहतुकीत बदल केला आहे. उद्यापासून ते 20 नोव्हेंबर पर्यंत हा बदल असणार आहे. अत्यावश्यक सेवेतील आणि दिंडीतील वाहने वगळून आळंदी शहरात सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. कार्तिकी यात्रेनिमित्त आळंदी आणि देहू परिसरात 10 ते 15 लाख भाविक दर्शनासाठी येण्याचा अंदाज आहे. पुणे महापालिकेच्या पथारीवाले बंदी धोरणानुसार चौकांपासून 50 मीटर अंतरापर्यंत व्यवसाय करण्यास बंदी आहे. वाहतुकीला अडथळा होत असल्यानं अशा व्यावसायिकांचं इतर ठिकाणी स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी लवकरच सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचं पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी यांनी सांगितलं. भरधाव मोटारीनं 6 वाहनांना धडक दिल्याची घटना काल रात्री हडपसरमधल्या हांडेवाडी परिसरात घडली. अपघातात 3 जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मोटार चालकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या वतीनं किशोर किशोरी राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी स्पर्धा पिंपरी चिंचवडमध्ये बोपखेल इथं पार पडली. किशोरी गटाच्या अंतिम सामन्यात पुणे ग्रामीण संघानं अहमदनगरचा 39-20 असा पराभव केला आणि स्वर्गीय राजश्री चंदन पांडे चषकाबरोबरच आमदार चषकावर पहिल्यांदाच आपलं नाव कोरलं. पुणे आणि परिसरात आज कमाल तापमान 29 तर किमान तापमान 13.4 सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्याही साधारण असंच तापमान असेल असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.